साया कण कण सांगत मावळ्याच्या मना मंदिरात आमच्या या जीवाची आस आमच राज आभाळाला भिडला ह्यो झेंडा बघा आज
आम्हावरी कृपा करी
तुमची गाथा राज
पुरंदर महाप्रतापी हो।